फरजी बाटे प्रिय दर्शी ना फरजी तू काम कर।